आकाशवाणी पुणे, माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतानं दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करून जगाला ठोस संदेश दिला असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. राज्यातील कसारा ते मनमाड रेल्वेची तिसरी आणि चौथी मार्गिका तर घोटी ते पालघर दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा वापर करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. राज्यात सर्वत्र महाशिवरात्रीचा मोठा उत्साह. आणि क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज लढत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधल्या गुवाहाटी इथं 5,450 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचं काल उद्घाटन केलं. तसंच देशभरातल्या 4 शहरांसाठी पीएम ई बस सेवा योजनेअंतर्गत 225 इलेक्ट्रिक बसगाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये नागपूरमधल्या 50 बसगाड्यांचा समावेश आहे. यावेळी विजय संकल्प सभेत भाजप कार्यकर्त्यांशी मोदी यांनी संवाद साधला. ईशान्येकडील राज्यांचं सामर्थ्य हेच विकसित भारताचं बळ असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. विरोधकांनी अनुनयाचं राजकारण करत दहशतवाद्यांना पाठीशी घातल्याची टीका करत भारतानं दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करून जगाला ठोस संदेश दिल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.
नया भारत अपनी सुरक्षा के लिए हर तरह से तैयार हो रहा है. आज का भारत देश के दुश्मनों को उनके घर में घुसकर जवाब भी देता है. आज ही पुलवामा हमले की बरसी है. मैं इस हमले में जान गंवाने वाले वीर सपूतों को नमन करता. इस आतंकी हमले के बाद भारत ने जिस तरह आतंकियों को सजा दी वो दुनिया ने देखा है. अभी आपने भारतीय शक्ति ऑपरेशन सिंदूर में भी देखी है.
केंद्र सरकारनं कसारा ते मनमाड दरम्यान रेल्वेची तिसरी आणि चौथी मार्गिका तसंच घोटी ते पालघर दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा निर्णय घेतला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीतल्या निर्णयांची माहिती काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. कसारा मनमाड दरम्यानच्या रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेची लांबी 131 किलोमीटर असून 5 वर्षात 10,154 कोटी रुपये खर्चात हा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो असं ते म्हणाले. राष्ट्रीय महामार्ग 160 अच्या घोटी त्र्यंबक पालघर या टप्प्याचं चौपदरीकरण करण्याचा निर्णयही केंद्र सरकारनं घेतला आहे. यामुळे दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्ग समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार आहे. 154 किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी 3,320 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. रासायनिक खतांमुळे कमी होत असलेल्या उत्पादकतेच्या पार्श्वभूमीवर सर्व शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा वापर करावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल परळी इथं आयोजित महापशुधन एक्स्पो 2026 या प्रदर्शनात पशुपालकांशी संवाद साधताना बोलत होते. भारत अमेरिका यांच्या व्यापार कराराच्या मुद्द्यावर कृषी बाजारपेठ खुली केली नसल्याचं सांगताना फडणवीस म्हणाले,
आमची बाजारपेठ ही आम्ही तुमच्या करता खुली करणार नाही. कुठलीही बाजारपेठ आपली कृषीची खुली केलेली नाही. आपल्याकडे कोणीही स्वस्त माल आणून आपल्या शेतमालाचे भाव पाडू शकणार नाही. पण काही नतद्रष्ट लोक अशी आहेत की आमच्या सोयाबीनला चांगला भाव मिळायला लागला होता. 2-4 दिवसापूर्वी अफवा दिली सोडून की आता अमेरिकेचं सोयाबीन भारतात येणार आहे. 500 रुपयाने सोयाबीनचे भाव पाडले. मी सोयाबीनच्या शेतकऱ्यांना सांगतो आणि मार्केटमध्येही सांगतो, असं कुठलंही आपल्या करारात लिहिलेलं नाही. कुठलंही सोयाबीन बाहेरून येणार नाही. आणि जोपर्यंत शेतकऱ्यांचं हित बघणारं सरकार आहे तोपर्यंत आपल्या शेतकऱ्यांचं अहित होईल अशा प्रकारचा कुठलाही निर्णय आपण घेणार नाही.
उत्तम रोजगार निर्मिती करण्यासाठी शेतीला जोड व्यवसाय आवश्यक असून राज्यातला शेती विकास आणि उत्पादकता वाढवण्यासाठी 500 कोटी रुपयांचं मिशन राबवण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. शेती पुन्हा फायदेशीर करण्यासाठी आणि पशुधन सुरक्षित करण्यासाठी वैरण विकास उपक्रम हाती घेतला जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. फडणवीस यांच्या उपस्थितीत शासनाच्या विविध संस्थांदरम्यान भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानासाठी सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ सोमनाथ माने यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हर्बा लाईफ आणि फार्मर्स फॉरेस्ट यांच्यात 305 एकरांवर फळबाग आणि देशी वृक्ष लागवडीसाठी 1.5 कोटींचा करार झाला आहे. बीड आणि पुणे जिल्ह्यात हा प्रकल्प राबवला जाणार आहे. जैवविविधतेचं क्षेत्र वाढवणं आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन उत्पन्न देणारी फळबाग आणि वृक्ष लागवड करण्यास प्रोत्साहन देणं हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. हा उपक्रम मातीची सुपीकता वाढवणं, कार्बन शोषण क्षमता वाढवणं तसंच स्थानिक जैवविविधतेचं संरक्षण करण्यास उपयुक्त ठरणार आहे. फळ उत्पादनातून मिळणाऱ्या उत्पन्नासोबतच कार्बन क्रेडिटच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा पर्यायी स्रोत उपलब्ध होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातून दाखल होणाऱ्या महिला भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वोच्च उपाययोजना करण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. गोऱ्हे यांनी नाशिक परिक्षेत्रात विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात काल नाशिक विभागाची बैठक घेतली त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. पुण्यातल्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत सक्षम प्रकल्पांतर्गत शिक्षक प्रीतम जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ई कॉमर्स संकेतस्थळाचं उद्घाटन काल झालं. या उपक्रमातून शिक्षणासोबत कौशल्य विकास, उद्योजकता आणि डिजिटल व्यवहार ज्ञानाचं महत्व अधोरेखित झालं. या उपक्रमाबद्दल प्रशालेतील विद्यार्थी चिन्मय मराठे आकाशवाणीशी बोलताना म्हणाला,
ही वेबसाईट डिझाईन करताना सुरुवातीला वयाच्या मर्यादा, पेमेंट गेटवे ह्या अनेक अडचणी आल्या, पण आम्ही खूप रिसर्च करून त्याचे पर्यायही शोधले. आम्ही ऑप्लिटेक्स हा ई कॉमर्स क्लोदिंग ब्रँड सुरू केला. यातून ग्राहक आम्ही डिझाईन केलेले सगळ्या प्रकारचे कपडे जसं की टी शर्ट्स, हुडीज इत्यादी ऑनलाईन स्टोअर मार्फत मागवू शकतात. या उपक्रमात मी वेबसाईट तयार करणे, डोमेन आणि इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थापन, पेमेंट इंटिग्रेशन काम पाहतो. आयुष बोबडे हा माझा मित्र यांनी रेझरपेची व्यवस्था केली आहे, तर अवधूत भिडे या मित्राने आर्थिक व्यवहाराचे वितरण आणि प्राथमिक मार्केटिंगची जबाबदारी सांभाळलेली आहे. हा उपक्रम आमच्यासाठी शिक्षणासोबतच व्यवसाय करताना प्रत्यक्ष अनुभव घेण्याची एक महत्वाची संधी आहे.
महाशिवरात्रीनिमित्त राज्यात विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली आहे. त्याचबरोबर ठिकठिकाणी विशेष पूजा, अभिषेक, रुद्रपाठ, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाबरोबरच मंदिर परिसरात विद्युत रोषणाई तसंच आकर्षक सजावट करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरजवळील घृष्णेश्वर मंदिर परिसरात काल महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं. लातूरमधल्या डॉ भालचंद्र रक्तपेढीच्या वतीनं देवस्थान परिसरात आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून रक्तदात्यांना थेट दर्शनाचा लाभ देण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर मंदिर मात्र दुरुस्तीच्या कारणास्तव भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे. म्हैसूर इथं आयोजित करण्यात आलेल्या 39व्या दक्षिण पश्चिम विभागीय युवा महोत्सव 2026 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं 13 पारितोषिकं पटकावली आहेत. 9 ते 13 फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या या महोत्सवात कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातल्या 36 विद्यापीठांचा सहभाग होता. 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल कोलंबो इथं झालेल्या सामन्यात आयर्लंडनं ओमानवर 96 धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात इंग्लंडनं स्कॉटलंडचा 5 गडी राखून पराभव केला तर दक्षिण आफ्रिका संघानं न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव केला. आज कोलंबो इथं पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान समोरासमोर येणार आहेत. कोलंबोमधल्या फिरकीला अनुकूल खेळपट्टी पाहता भारत पाकिस्तान विरुद्ध 3 फिरकीपटू मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होणार आहे. हवामान. राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत थोडी वाढ झाली आहे. येत्या 24 तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतानं दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करून जगाला ठोस संदेश दिला असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. राज्यातील कसारा ते मनमाड रेल्वेची 3री आणि 4थी मार्गिका तर घोटी ते पालघर दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा वापर करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. राज्यात सर्वत्र महाशिवरात्रीचा मोठा उत्साह हो। आणि क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज लढत. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.